रघुवंशातील जा पुरुषाला देव म्हणानी मी पूजियला रघुवंशातील जा पुरुषाला देव म्हणानी मी पूजियला वीर धनुर्धर त्या वीराची वीर धनुर्धर त्या वीराची असता पतिव्रता निरोप तुझ देता उर्मिला शतजन्मीचे त्या झिजण्यातच शतजन्मीचे भाग्य मला ला